नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. खळक बातम्या. मध्यमवर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर. 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. शेती, आरोग्य, रोजगार, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांना अर्थसंकल्पात प्राधान्य. अर्थसंकल्पातल्या तरतुदींचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत तर विरोधकांकडून टीका. आणि पाणी प्रश्नाबाबत जागृतीसाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानकडून जलसंवाद परिषदेचं आयोजन. आता सविस्तर बातम्या. देशाच्या मध्यमवर्गाला मोठा दिलासा देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत सादर केला. 16,45,000 कोटी रुपये तुटीच्या या अर्थसंकल्पात आगामी वर्षात कर महसुलातून 34,20,000 कोटी रुपये उत्पन्न तर 50,65,000 कोटी रुपये खर्च प्रस्तावित असल्याचं म्हटलं आहे. वित्तीय तूट 4.4% राहण्याची शक्यता असून चालू आर्थिक वर्षात तुटीचं हे प्रमाण 4.8% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदाते, शेती, आरोग्य, रोजगार, लघु आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण आदी क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलं आहे.
सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयकर प्रणालीत मोठे सुधार अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केले. यामुळे करदात्यांचं सुमारे 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन अर्थात मानक वजावटीची मर्यादा 50,000 वरून 75,000 प्रस्तावित करण्यात आली आहे. या संदर्भातलं नवं आयकर विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. नव्या आयकर रचनेनुसार 4 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त असेल. 4 ते 8 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर आकारला जाईल. 8 ते 12 लाख रुपये उत्पन्नावर 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखांसाठी 20%, 20 ते 24 लाखांसाठी 25%, तर 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% आयकर द्यावा लागणार आहे. सुधारित आयकर विवरणपत्र भरण्याची मुदत आता 2 वर्षांवरून 4 वर्ष करण्यात आली आहे. टीडीएस आणि टीसीएस साठी अनेक सुधारणा अर्थमंत्र्यांनी प्रस्तावित केल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा 1 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे.
पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. याचा लाभ 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे 7.5 कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. सुधारित व्याज अनुदान योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता कार्यक्रमाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रातल्या बेरोजगारांना कौशल्य तंत्रज्ञान पुरवलं जाणार आहे. तेलबियांसाठी राष्ट्रीय अभियान राबवण्यात येणार असून तूर, उडीद, मसूर यांना केंद्रस्थानी ठेवून 6 वर्षांचा आत्मनिर्भर कार्यक्रम आखला जाणार आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून पुढील 4 वर्षांसाठी नाफेड आणि NCCFकडून तेलबियांची खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातल्या वर्गीकरणासाठी गुंतवणुकीची मर्यादा 2.5 पटीने तर उलाढालीची मर्यादा 2.5 पटीने वाढवण्यात आली आहे. याशिवाय चर्मोद्योग, खेळणी, अन्न प्रक्रिया, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मिती अशा विविध क्षेत्रांसाठी संस्थांची स्थापना, 1 कोटी असंघटित कामगारांची ई श्रम पोर्टलवर नोंदणी, 30,000 रुपयांची मर्यादा असलेली UPI संलग्न क्रेडिट कार्ड आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत वाढ आदी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केल्या.
या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सुमारे 5 लाख कोटी, ग्रामीण विकास सुमारे 2.5 लाख कोटी, कृषी 1,71,000 कोटी, शिक्षण 1,28,000 कोटी, आरोग्य 98,000 कोटी तर क्रीडा क्षेत्रासाठी 3,794 कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 74% करण्यात आली आहे. सौर बॅटरी, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबाईल फोन तसंच LCD LED टीव्हीच्या सुट्ट्या भागांवरच्या करात सवलत आणि कर्करोगासह 36 महत्वाच्या औषधांना सीमा शुल्कातून सूट प्रस्तावित करण्यात आली आहे. IIT 6,500 तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 10,000 जागा वाढवण्याचं या अर्थसंकल्पात नमूद असून देशात 3 कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यास केंद्र स्थापन केली जाणार आहेत. येत्या 3 वर्षात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोगासाठी उपचार केंद्र, 25,000 कोटी रुपये निधीसह मेरीटाईम बोर्डची स्थापना, उडान योजनेची नव्यानं स्थापना, 50 नव्या पर्यटन क्षेत्रांचा विकास, मेडिकल टुरिझमसाठी हिल इंडिया योजना, जलजीवन मिशनला 2028 पर्यंत मुदतवाढ, 1.5 लाख ग्रामीण टपाल कार्यालय, पुरातन हस्तलिखितांचं जतन तसंच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नवीन पोर्टल सुरू करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. हा अर्थसंकल्प करदात्यांना दिलासा देणारा तसंच सर्वसमावेशक असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना होणार आहे. भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे. भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्याचसोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे. या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातून आपल्याला पाहायला मिळतात.
हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला अभूतपूर्व दिलासा देणारा असल्याचं वर्णन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी होत असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांना भरीव निधी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेसाठी 4,000 कोटी, दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी, तर सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणीकरता 1,094 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाने हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांचा भूलभुलाया असल्याची टीका केली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी या अर्थसंकल्पातून गुंतवणूकदार, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांची निराशा झाल्याचं मत नोंदवलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ह्या अर्थसंकल्पात कुठेही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राशी निगडीत मोठ्या कल्पना मांडण्यात आल्या नसल्याची टीका केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ भालचंद्र कांगो यांनी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
हे बजेट निराशाजनक आहे, कारण का भारतापुढे आज अर्थव्यवस्थेचे अनेक प्रश्न आहेत. ज्याच्यामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी आणि वाढती विषमता हे प्रश्न गंभीर आहेत, परंतु त्याचा कुठेही उल्लेख देखील नाही. शेतकऱ्यांची मागणी MSP त्याचाही उल्लेख नाही. त्याचबरोबर पेन्शन सारख्या किंवा मनरेगा सारख्या ज्या योजना असतात त्याचा निधी वाढवलेला नाही.
किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी या अर्थसंकल्पात शेतीसाठी करण्यात आलेल्या बहुतांश घोषणा या उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्राला लाभ पोहोचवणाऱ्या असल्याची टीका केली. ते म्हणाले,
फायदा आणि तरतुदी कॉर्पोरेट सेक्शन दाजिण्या आणि भासवणं मात्र शेती क्षेत्राला फार मोठे उपकार केलेत, अशाच प्रकारची गोष्ट या अर्थसंकल्पात झालेली आपल्याला दिसते आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून आधार भावाच्या संरक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांसाठी निराशाजनक अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे.
या अर्थसंकल्पात लघु आणि मध्यम उद्योगांसाठी क्रेडिट हमी कवच 10 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाचं मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे कार्यकारिणी सदस्य उद्योजक दुष्यंत आठवले यांनी स्वागत केलं आहे. पर्यटनविषयक होमस्टे या प्रकाराला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीचं धाराशिव इथल्या पर्यटन जनजागृती समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी स्वागत केलं आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
होमस्टेच्या संदर्भात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी होईल आणि होमस्टेच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्र आणखीन जास्त कसं वृद्धिंगत होत जाईल यासाठी जो निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो. त्याचं इम्प्लिमेंटेशन जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर व्हावं आणि त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावी.
मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जलसंवाद 2025 या परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्याची पायाभरणीची गरज आणि पाणी उपलब्धतेच्या संभाव्य उपाययोजना या संदर्भात या परिषदेत चर्चा होणार आहे. चिकलठाणा परिसरात मसिया संघटनेच्या सभागृहात आज सकाळी 9 वाजता होणाऱ्या या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या 2025-26 या वर्षाच्या 411 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला काल मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. गझल ही माणसाला माणसाच्या जवळ आणण्याचं काम करते असं मत ख्यातनाम मराठी उर्दू गझलकार डॉ संदीप गुप्ते यांनी व्यक्त केलं आहे. अंबाजोगाई इथं साधना प्रतिष्ठानच्या दुसऱ्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचं काल उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमात सागर पांपटवार आणि प्रियंका गिरी या नवोदित गझलकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह तसंच शाल देऊन गौरव करण्यात आला. परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक उर्सला आजपासून सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस निरीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत काल संदल मिरवणूक काढण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मध्यमवर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर, 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, शेती, आरोग्य, रोजगार, लघु आणि मध्यम उद्योग आदी क्षेत्रांना अर्थसंकल्पात प्राधान्य, अर्थसंकल्पातल्या तरतुदींचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत तर विरोधकांकडून टीका, आणि पाणी प्रश्नाबाबत जनजागृतीसाठी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानकडून जलसंवाद परिषदेचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतर उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता ऐकू शकता. नमस्कार.